कवी शंकर वैद्य यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं गीत सादर करीत आहोत. स्वरगंगेच्या काठावरती गात आहेत अरुण जाते.
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. गतजन्मीची खूण सापडे वचन दिले तू मला. गत जन्मीची खूण सापडे ओळखले का मला. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. बदलिस तू मी सावित्री ती शकुंतला मी दमयंती. बदलिस तू मी सावित्री ती शकुंतला. वचन दिले तू मला. जन्मीची खूण सापडे त्या गंगेच्या काठावरती वचन दिले